2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार रसिक श्रोते हो,
सोल्यूशन बायजर
है। नमस्कार रसिक श्रोते हो, आकाशवाणी सिडनी 98.5 दशांश मेगाहर्ट्ज रेडियो 2000 या केंद्रावर मी दीपक अवसरे आजच्या कार्यक्रमात आपले स्वागत करत आहे। आज आहे मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2021 म्हणजेच माघ शुक्ल पंचमी शके 1942। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत यावर्षीची मालिका उद्योजक। आज या मालिकेत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आयका टेक्नॉलॉजीचे संदीप चिखले, कुणाल भागवत तसेच पुष्कर गोखले आणि नेहमीच्या वेळेस सिडनीहून सादर होणारे वृत्तविशेष व त्याबरोबरच काही गाणी। आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत।
या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे,
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक।
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीमवर सबसिडी देखील।
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट।
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना।
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत। नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au।
कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय का या बरणी मागे हलतय काय?
मंडळी आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात। घरातल्या बॅकॅनमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला। फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक?
सांगा मंडळी, सांगा सांगा।
श्रोतेओ, आकाशवाणी सिडनी या सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहकार्याबद्दल आभारी आहे। श्रोतेओ, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ऍपद्वारे कधीही ऐकू शकता। आकाशवाणी सिडनीचे ऍप आपल्याला आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअरमध्ये आकाशवाणी सिडनी या नावाने आपण शोधू शकता आणि डाउनलोड करू शकता। आमचे ऍप जरूर डाउनलोड करा आणि ऍप तसेच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। आता ऐकूया एक गाणं व त्यानंतर वृत्तविशेष। काही तांत्रिक अडचण आहे, जरा आपण सांभाळून घ्या। चालतच नाही. आता आपण ऐकूया आजचे वृत्तविशेष. आज आहे मंगळवार दिनांक 19 जानेवारी. कोरोना वृत्तविशेष. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आता 1,09,00,000 गेली आहे. 1,56,000 कोरोनाने मृत्यू झालाय तर 1,06,00,000 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत भारतात जवळजवळ 82,00,000 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना व्हायरस वॅक्सिन चीनकडून सगळ्या जगभर कोरोना लसीचे वाटप करण्यात आले आहे, पण देशातील नागरिकांकडे मात्र दुर्लक्ष झाले केले आहे त्यांनी. कोरोना संसर्गामुळे जगभरात बदनामीचा सामना करावा लागलेल्या आणि आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे जगातील देशांसाठी खलनायक ठरलेल्या चीनने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी वॅक्सिन डिप्लोमसी सुरू केल्याची चर्चा आहे. चीनने देशातील लसीकरणापेक्षा अधिक लसी इतर देशांमध्ये पाठवल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या केंट स्ट्रेनमुळे युकेमध्ये चिंता वाढली. कोरोनाचा केंट स्ट्रेन 70% अधिक धोकादायक आहे. कोरोना संसर्गासोबत हात दोन हात करणाऱ्या ब्रिटिश सरकारची चिंता आणखी वाढणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा केंट स्ट्रेन देशभरात फैलावत आहे. हा स्ट्रेन सामान्य कोरोनापेक्षा 70% अधिक घातक असू शकतो. कोरोनाच्या केंट स्ट्रेनवर करण्यात आलेल्या विविध संशोधनाच्या आधारे एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. आयटी रेट्स 1,500 कोटीच्या गैरव्यवहारांचा छडा. आयकर विभागाने 8 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील गुटखा आणि पान मसाला उत्पादक कंपनीवर छापे टाकले आहेत. या कारवाईत सुमारे 1,500 कोटींचे गैरव्यवहार समोर आले आहेत. यात 13 लाख रुपयांची रोकड आणि 7 कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. सोने चांदीमध्ये तेजी. कमोडिटी बाजारात चांदीने ओलांडला 70,000 टप्पा. सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा रेकॉर्ड झेप घेत पुन्हा गाठला नवा उच्चांक. नव्या आठवड्याची झोकाने सुरुवात करत सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली विक्रमी घोडदौड कायम ठेवली. सोमवारी सकाळी बाजार सुरू होता सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला आणि तो 52,000 पातळीवर गेला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ही विक्रमी पातळी गाठली आहे. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान 1,00,000 कोटींनी वाढली आहे. क्रीडा. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय. मालिकेत 1-1 बरोबरी. चेन्नईमध्ये दुसरा कसोटी सामना. आर अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात 317 धावांनी मोठा विजय मिळवला. याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत 227 धावांनी विजय मिळवला होता. आता त्यापेक्षा मोठा विजय मिळून भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. इंग्लंडसमोर 429 धावांचे अशक्य असे लक्ष्य होते, तर भारताला विजयासाठी फक्त 7 विकेटची गरज होती. आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाच्या या विजयाचा हिरो ठरला तो अश्विन. पहिल्याच डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट आणि त्याशिवाय शतकासह त्याने विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. अक्षर पटेलने पदार्पणातच 5 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा सेन्सेक्स आज ऑस्ट्रेलियाचं स्टॉक मार्केट आज 47.48 अंकाने वर जाऊन ASX 2000 269.17 वर बंद झाला, तर ऑल ऑर्डिनरी 71.89 वरती बंद झाला. आता काही सुविचार. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात. कृतज्ञता आणि कृतज्ञता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचारक्षमतेची, तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात. जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. याबरोबरच आजचे वृत्तविशेष संपले. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या श्रोतेव आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 या केंद्रावर मी दीपक अवसरे आजच्या उद्योजक कार्यक्रमात आपले स्वागत करतो. उद्योजक मालिकेत आपण ऐकत आहोत सिडनीतील काही मराठी उद्योजकांचे अनुभव या मालिकेतील आपल्या आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सहभागी होत आहेत ऐका टेक्नॉलॉजीचे संदीप चिखले आणि कुणाल भागवत. सर्वप्रथम संदीप आणि कुणाल तुम्हा दोघांचे मी आज या स्टुडिओत आणि आजच्या कार्यक्रमात स्वागत करतो. मी प्रश्न मराठीत विचारले तरी उत्तरं काही प्रमाणात इंग्रजीत येणं स्वाभाविक आहे, तेव्हा तुम्ही खुशाल मराठी इंग्रजी हिंदी असा बोलण्यात वापर करा. मागच्या महिन्यातील कार्यक्रमात आपण यांच्या उद्योजकतेबद्दल ऐकलंय, तेव्हा श्रोतेहो आज खास आजचा कार्यक्रम सौर ऊर्जा आणि वीज निर्मिती याबद्दल आपण ऐकणार आहोत. तर कुणाल आणि तुम्ही सौर ऊर्जेबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का?
तर सौर ऊर्जा, पहिले नमस्कार श्रोतेहो. सौर ऊर्जेचा वापर आता ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या 30 वर्षापासून चालू आहे आणि आता गेल्या 4-5 वर्षात त्याने चांगला स्पीड पकडलाय. याचं कारण म्हणजे गव्हर्नमेंटचे रिबेट्स असल्यामुळे लोकांना ते निअरली अर्ध्या किमतीत पडते. आणि महत्वाचा उपयोग याचा असा आहे की तुम्ही इलेक्ट्रिसिटी तुमची कोळसा जाळून जे इलेक्ट्रिसिटी तयार करतात त्याऐवजी तुम्ही तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी तयार करा आणि स्वतः वापरा. याने एन्व्हायरमेंटला पण मदत होते आणि तुमच्या पॉकेटला पण मदत होते.
बेसिकली इट्स नमस्कार. बेसिकली इट्स लाईक मिनी पॉवर प्लांट आपल्या घरावरच. हा
हा बरोबर. तर पूर्वी सौर ऊर्जेचा वापर आपण पाणी गरम करण्यासाठी करत असत अजून तो वापरतात का की ते आता कालबाह्य झालंय?
याचं कसं आहे, गेल्या 10,000 वर्षापासून ह्युमन्स ही टेक्नॉलॉजी वापरतात. हे खूपच आगामी तंत्रज्ञान आहे की पाणी उन्हामध्ये ठेवा आणि पाणी तापतं आणि मग ते वापरा. कारण पहिल्यापासून ह्युमन्सला कुकिंगसाठी किंवा आंघोळीसाठी म्हणा पाणी लागतं. तर मग हे गरम पाणी, आता जी टेक्नॉलॉजी आहे ही खूप जुनी झाली आहे कारण की उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरम पाणी होतं त्याचा वापर नाही होत आणि हिवाळ्यामध्ये पाणी इनफ गरम नाही होत आणि पुरत नाही. सोलर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे 100% सोलर इलेक्ट्रिसिटी जी तयार होते ती 100% वापरली जाते. एकतर तुम्ही स्वतः यूज करा किंवा मग ती ग्रीडला सेल केली जाते आणि तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. तर याच्या पुढे तरी पाणी गरम करण्याची टेक्नॉलॉजी ही तर पूर्ण कालबाह्य होईल आणि सोलर इलेक्ट्रिसिटी टेक्नॉलॉजी त्याच्यापुढे वापरली जाईल.
म्हणजे बेसिकली कसं होतं, सोलर हॉट वॉटर म्हणजे जसं त्याचं नाव आहे की ते फक्त पाणी गरम करण्यासाठी तसं म्हणलं तर वापरलं जातं, म्हणजे एकच ऍप्लिकेशन म्हणताय. बट इलेक्ट्रिसिटी जी तुम्ही सगळीकडे वापरता तर सोलर पॉवर जनरेट केल्यामुळे सोलर सिस्टीम घरावर लावल्यामुळे तुम्ही ती सगळीकडेच वापरता
असं. आणि मग ते मेंटेनन्सचा पण फरक असतो का ते वॉटर सिस्टीममध्ये?
म्हणजे सोलर वॉटर सिस्टीममध्ये अगेन प्लम्बिंग आणि हे सगळं आलं, सो वॉटर लिकेज इश्यूज, म्हणजे जशी ती जुनी होत जाते सिस्टीम त्याच्यात ते इश्यूज पण येतात. वेरएज सोलर इलेक्ट्रिसिटीच्या सिस्टीममध्ये काहीच तसं मुव्हिंग पार्ट किंवा असे नसल्यामुळे तिथे तो प्रॉब्लेम नाही काहीच.
म्हणजे सौर ऊर्जा कोण वापरू शकतं, म्हणजे हु नीड सोलर सिस्टीम?
ज्याला कोणाला इलेक्ट्रिसिटी बिल येतं आणि भरावं लागतं त्याला प्रत्येकाला सोलरची गरज आहे. आणि आजकाल सगळ्यांचे घर 1 मिलियन 2 मिलियन डॉलरचे घर असतात आणि त्यांच्याकडे एअरकॉन हे कंपल्सरी झालेले आता, या सर्वांना सोलरची गरज आहे. प्रत्येकाच्या घरावर ऍव्हरेज इलेक्ट्रिसिटी जी लागते ती 25 ते 35 किलोवॉट अवर लागते आणि ऍव्हरेज घराचं जे रूफ असतं ते 70 ते 80 किलोवॉट अवर एनर्जी एव्हरी डे जनरेट करू शकतं. तर मग ही वाया का घालवायची? तुम्हाला जर का पाण्याच्या याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर नवीन मॉडर्न घरांना आता रेन वॉटर टँक्स लावतात. हा 5,000 लिटरचा टँक असतो. हा जर महिन्यातून दोनदा जरी पाऊस झाला तरी वर्षाचे 1,20,000 पाणी सेव्ह होतं जे तुम्ही डॅमवरून आणत नाही. त्याची पंपिंगची इलेक्ट्रिसिटी आणि जे खर्च लागतो तो कमी होतो. तसंच आहे तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं, घराच्या वर सोलर लावल्यामुळे तुम्ही वर्षभरासाठी मोठ्या आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर 10 ते 20 मेगावॉट अवर एनर्जी ही सेव्ह होते. ही तुमच्या युसेजच्या डबल असते. मग त्यामुळे तुमच्या घराच्या रूफवर जी एनर्जी आहे तीच हार्नेस करून वापरा.
आणि इन अडिशन टू दिस, म्हणजे घर तर एक झालं पण असंच कमर्शियल बिल्डिंग्स, कमर्शियल प्रॉपर्टीज किंवा कोणाचे काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, सगळीकडेच, म्हणजे जिथे ॲज सिम्पल ॲज दॅट की इसेन्शियल, इट्स अन इसेन्शियल कमोडिटी इलेक्ट्रिसिटी, तर जो कोण इलेक्ट्रिसिटी वापरतो त्याला सोलर सिस्टीम ऍप्लिकेबल आहे, म्हणजे त्यांनी लावली पाहिजे.
बरोबर. पण सौर ऊर्जा हे फक्त ढगा दिवशी सुद्धा निर्माण होते का? किंवा
तुम्हाला आश्चर्य वाटेल पाहून, पण आम्ही ज्या आमच्या सगळ्या कस्टमरच्या सिस्टीम मॉनिटर करतो, ढगाळ दिवशी सुद्धा जवळजवळ अर्धी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, आणि विच इज स्टील ही तुमच्या वापरापेक्षा जास्त आहे. आणि तसं म्हणायचं झालं, जर मोठं पिक्चर पाहिलं, टोटल वर्षभरामध्ये 10 ते 20 मेगावॉट अवर एनर्जी जनरेट होते. त्यामुळे जे कमी दिवस असतात विंटरचे किंवा पावसाळ्याचे, त्यांनी काही फरक पडत नाही.
करेक्ट. म्हणजे बेसिकली पीव्ही सिस्टीम जे म्हणतात फोटोवोल्टाईक, त्याच्यामुळे ते कमीत कमी 50% तरी जनरेट होते असं आम्ही ऑब्झर्व केलंय. म्हणजे
आपल्याकडे पूर्वी सोलार कॅल्क्युलेटर होते, डायरेक्ट ऊन नाही पडलं तरी जे काय सावलीत असले तरी ते जसं ते चालायचे तसंच टाईप
झालं.
ढगाळ असलं की म्हणजे जरा सावली पडल्यासारखीच.
अगदीच पाऊस असेल तर डेफिनेटली थोडे कमी होते, म्हणजे तशी किंवा ऑलमोस्ट नाही होत, पण नॉर्मल थोडा जरी असा लाईट असला, नॉट डिरेक्ट सनलाईट इव्हन, तरी चालते. म्हणजे
बरोबर. खर्चाचं काय, म्हणजे सर्वसाधारण घराला कितीचा खर्च येतो?
सर्वसाधारण एक अंदाजे $3,000 पासून सिस्टीम चालू होतात. आणि आता आपण लहान सिस्टीम्स विषयी बोलत नाही, कमीत कमी घराला 6.6 किलोवॅटची सिस्टीम लावतो आपण आता, जे 18 पॅनल असतात, त्याचा खर्च $3,000 पासून. इथे घरं आहेत ज्या घरांना लोकांनी 30-30 किलोवॅट पर्यंत सिस्टीम लावलेले आहेत, त्या अंदाजे $15,000 ते $16,000 पर्यंत खर्च येतो. सो $3,000 ते $15,000 पर्यंत खर्च आहे.
म्हणजे साधारण आता कसं आहे की ह्याच्यात 3,000 इज द आउट ऑफ पॉकेट म्हणता येईल, पण ऍक्च्युअल सिस्टीम कॉस्ट त्याची ऑलमोस्ट 6,000 असते. पण त्याच्यात आपल्याला असं होतं की ऑलमोस्ट 50% गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह आहेत. सो त्या दृष्टीने बेसिकली 3,000 ते, आणि मग तुम्ही कुठले पॅनल वापरताय त्याप्रमाणे इट व्हेरीज अ लॉट, बट सुरुवात 3 पासून चालू होते. आता दिस इज फॉर रेसिडेन्शियल. तसंच कमर्शियल म्हणलं, म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीजवर साधारण 30 किलोवॅटच्या पुढे असं साधारण धरलं, तर त्या सिस्टीम सुद्धा साधारण 1-20 हजारापासून चालू होतात. अगेन दोज सिस्टीम्स रफली त्याच्यात सुद्धा गव्हर्नमेंट रिबेट असतात, त्याच्यामुळे ऍक्च्युअल कॉस्ट 40,000 पर्यंत असते. आणि ते ऑलमोस्ट म्हणता येईल 60 ते 80 पॅनल अशा हिशोबाने धरता येतं. आणि कमर्शियलचा ऍक्च्युली पे बॅक पण कमी आहे, म्हणजे तो एका वर्षात तुम्ही रिकव्हरी होतं ते.
कमर्शियलचे रेट्स वगैरे पण जास्त असतात.
रेट्सचं कसं होतं की तुम्ही बेसिकली युज करताय जेव्हा ते जनरेट होतंय, कारण दिवसात 9 ते 5 आपण म्हणतो साधारण, तेव्हाच ते जनरेट होतंय, तेव्हाच युज होतंय. सो कमर्शियलच्या दृष्टीने तर खूपच बेनिफिशियल आहे. म्हणजे आम्ही जे इन्स्टॉल केलेत, काही लोकांचे जे 1800 वगैरे महिन्याला बिलं येत होती, $1,800, दे हॅव रिड्युस्ड इट टू ऑलमोस्ट $300 वगैरे असे, विच इज अ बिग नंबर इन टर्म्स ऑफ ओपेक्स, लाईक ऑपरेशनल एक्सपेंडिचर त्यांचा ड्रास्टिकली कमी होतोय.
आणि हे जे तुम्ही म्हणालात काय सरकारी मदत आहे, तर ती कमर्शियलला पण थोड्याफार प्रमाणात
सेम प्रमाणात, म्हणजे इट्स बेसिकली तुम्ही किती किलोवॉट लावताय त्या बेसिसवर ती गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह आहेत. म्हणजे ऑलमोस्ट रफली असा त्याचं कॅल्क्युलेशन आहे की पर किलोवॉट ऑलमोस्ट $500 गव्हर्नमेंटकडनं मिळतात. म्हणजे असं
इन्स्टॉलेशनच्या वेळी की पुढे?
नाही, आणि हा त्याच्यात कसं असतं की आम्हीच ती क्लेम करतो, त्याच्यामुळे क्लायंटला भरावे नाही लागत. म्हणजे जरी सिस्टीमची कॉस्ट 6,000 असली, फॉर एक्झाम्पल सुरुवातीला, पण त्याच्यातले फक्त 3 क्लायंटला द्यावे लागतात, बाकीचे 3 आम्ही गव्हर्नमेंटकडनं क्लेम करतो.
बरं. आणि असं ऐकलं की ते पूर्वी फार बरेच होते आणि मग आता हळूहळू गव्हर्नमेंट कमी करत आणताय किंवा काय असं?
हो, म्हणजे कसं होतं की ते इन्सेंटिव्ह जे आहेत ते दरवर्षी 10% कमी होतात. पण त्याच्याच बरोबर कसं होतं की बिकॉज सोलर इज बिंग युज्ड वाईडली, प्रोडक्ट कॉस्ट सुद्धा तशा कमी होतात. सो खूप फरक नाही पडत, पण बिकॉज इट इज रिड्युसिंग एव्हरी इयर बाय ऑलमोस्ट 10%, त्याच्यामुळे जितकं लवकर लावाल तितकं चांगलं. म्हणजे असं आहे.
तसं पाहायला गेलं तर 1-6 वर्षापूर्वी फक्त 1 किलोवॉट किंवा 1.5 किलोवॉट सिस्टीमला लोकांनी 10 आणि 15,000 असे पे केलेले आहेत, आणि आता तेच 10 किलोवॅट सिस्टीम 6000 पासून चालू होतात आणि त्यांच्या वॉरंटीज पण वाढलेल्या आहेत, त्यांच्या आउटपुट्स पण वाढलेले आहेत.
बरोबर आहे. ते मग मागे तो मोर्स लॉ होता ना की निम्मे किंमत होत जाते कॉम्प्युटर्सची वगैरे, तोच प्रकार.
बेसिकली म्हणजे जशी जशी टेक्नॉलॉजी अडॅप्ट करतात लोक तशी तशी त्याची कॉस्टही कमी होत जाते.
बरोबर. आणि कॉस्ट आणि त्याचं प्रॉडक्ट पण जास्त, त्याची क्षमता वगैरे वाढत असते.
येस करेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 वर्षापूर्वी समज एक पॅनल एक 150 वॉट्सचं किंवा 180 वॉट्सचे होते, आता ते मिनिमम 370 वॉट झालेले. तेवढ्याच एरियामध्ये तुम्हाला दुप्पट आउटपुट मिळतंय. म्हणजे
हा मग ह्याच्यात समजा माझ्याकडे एक जुनी सिस्टीम आहे आणि मी 1.5 किलोवॉटची आहे, तर ती आता मी तुम्हाला मोठी करायची आहे, तर मग त्याच्यात पुढे पॅनल लावून जमतं की ती दुसरीकडून रिप्लेस करणं बरं पडतं, म्हणजे काय वाटतं तुम्हाला?
तर मी स्वतः टेक्निशियन आणि इन्स्टॉलर आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे, जर का तुमची सिस्टीम 5 वर्षापेक्षा जुनी असेल तर ती काढून टाकायला पाहिजे. कारण ती सिस्टीम जी असते ते रूफवरची जी मेन जागा असते जिथं नॉर्थ फेसिंग आणि चांगलं ऊन येत असतं, त्या ठिकाणी नवीन पॅनल्स लावायला पाहिजे जे हायली एफिशियंट आहेत आणि नवीन डिझाईनने लावल्यामुळे तुम्हाला त्या जुन्या सिस्टीम काढून टाकलेत, ती इनएफिशियंट काढून टाकली सिस्टीम, या नवीन सिस्टीमचं आउटपुट 1 वर्षात पैसे वसूल होतात. त्यामुळे आय हायली रेकमेंड की जुनी सिस्टीम काढून टाका. दुसरी एक गोष्ट अशी असते की जुन्या सिस्टीमला कोणालाही, ज्या 2 ते 3 वर्ष जुन्या सिस्टीम आहेत त्यांना मॉनिटरिंग नाही, लोकांना माहिती नसते की ती सिस्टीम किती जनरेट करते किंवा त्यांना किती फायदा होतोय त्याचा. नवीन सिस्टीममध्ये तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर तुम्हाला मॉनिटरिंग असतं की तुमची सिस्टीम जनरेट किती करते, ती व्यवस्थित चालते की नाही, त्याला काही प्रॉब्लेम्स आहेत का. आणि मग हे मॉनिटरिंग केल्यामुळे तुम्हाला त्याचा आरओआय काढता येतो की तुम्हाला पे बॅक किती टाईममध्ये होते, काही प्रॉब्लेम आला तर क्विकली सोल्युशन शोधा त्याच्यावर. तर मग हायली रेकमेंड की नवीन सिस्टीम लावून घ्या आणि ते लवकरात लवकर पे बॅक करतं.
म्हणजे हे आपल्याला कायम कळत राहतं का मोबाईलवरती?
हो येस. तुम्ही जस्ट तुमचा मोबाईल ओपन करा आणि तुम्हाला तुमची सिस्टीम किती जनरेट करते ते दाखवतं.
याच्यासाठी काही स्पेशल खर्च वगैरे असतो की ते सगळं तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये येतं म्हणजे आम्ही जर बसवल्यानंतर?
तर तुम्ही जी सिस्टीम विकत घेता आता विदाऊट क्वेश्चन तुम्हाला वायफाय मॉनिटरिंग हे इनबिल्ट असतं प्रत्येक इन्व्हर्टरमध्ये.
ओके येस. हा म्हणजे फारच चांगले
हो, लगेच कळतं म्हणजे आपल्याला. आणि
बरोबर बरोबर. नाही होतच ना, जसं काय काय वेळेला कसं की आपण जो जुना फ्रीज आहे तो परत परत रिपेअर करण्याऐवजी तो टाकून नवीन घेतलेलाच बरा पडतो.
येस येस. आणि हे बेसिकली ते परत म्हणलं असं की टेक्नॉलॉजी चेंज होत असल्यामुळे जुन्या सिस्टीमचा आणि तेव्हा कसे होते ते फीड इन टॅरिफ जे म्हणतो की जे तुम्ही फीडबॅक करायचे तेव्हा काय की 60-60 सेंट वगैरे लोकांना मिळालेले आहेत तसे. सो द सिस्टीम इज पेड ऑफ दॅट वन.
बरोबर.
तर मग आता त्याच्यात ती सिस्टीम 1.5 किलोवॉटची किंवा 2 किलोवॉटची विल जनरेट ओनली लाईक 8 to 10 किलोवॉट इन अ डे, दॅट टू म्हणजे सुरुवातीला. आफ्टर 5 इयर्स ते ऑलमोस्ट त्याचं 25% वगैरेच एफिशियन्सी राहते त्याच्यात. सो मग ती नॉर्थ फेसिंग रूफ त्याच्यासाठी वापरण्यापेक्षा ती काढून टाकून नवीन एफिशियंट लावणं
कधी पण फायद्याचा. बरोबर बरोबर. मग आता हे जे आहे की समजा खर्च जो म्हणालात पण तरी एखाद्याला परवडत नसेल तर काय त्याच्यावरती काय आहेत का?
करेक्ट. सो बेसिकली त्याच्यात आता काय की फायनान्स प्लॅन्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे आम्ही 0 अपफ्रंट पेमेंट प्लॅन्स पण प्रोव्हाइड करतो की ज्या ह्याच्यात क्लायंटला काहीच भरावे लागत नाहीत सुरुवातीला. आमचे काही जे फायनान्स पार्टनर्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेले आहेत आणि ते लोक बेसिकली मग सगळं खर्च हे करतात आणि मग मंथली बेसिसवर तुम्ही किंवा फोर्टनाईटली बेसिसवर क्लायंट पे करू शकतात त्यांना. ऍट द सेम टाइम काही काही ग्रीन लोन्स सुद्धा अवेलेबल झालेले आहेत आजकाल. इवन कॉमबँक वगैरे त्यांनी मध्ये एकदा $500 एक स्कीम काढली होती की तुम्ही इन्स्टॉल करा तुम्हाला $500, ज्यांचं होम लोन होतं कॉमबँकचं त्यांना $500 बेनिफिट होता. शिवाय ते परत आता नवीन एक ग्रीन लोन आणतायत आता विच इज कमिंग सून, त्याला फारच लो इंटरेस्टवर तुम्हाला सोलरसाठी ग्रीन लोन मिळणार आहे असं पण आहे.
ओके. सो ऑलमोस्ट होम लोनच्या रेटमध्येच मिळेल,
त्याच्याहूनही कमी.
अरे वा.
आणि या बाबतीत माझं एक असं मत आहे की तुमचं सोलर लावणं लांबवण्यापेक्षा सोलर सिस्टीम तुम्हाला कधी पण कमीत कमी 30-50% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतं पर वर्ष, दर वर्षाला. तर सोलर लावणं लांबवण्यापेक्षा तुम्ही 8% इंटरेस्टवर लोन घेऊन ते लावलं तर मग तुमचे 2 ते 3 वर्षात पैसे वसूल होतात आणि तुमचा इंटरेस्ट फक्त 1-20% जातो. तर मग ते लांबवण्यापेक्षा इंटरेस्टवर घेऊन लावून टाकलेलं कधी पण चांगलं. आणि हे पूर्णतः अगदीच डॉक्युमेंटलेस लोन्स आहेत, तुम्ही फक्त अप्लाय करायचे, वी टेक केअर ऑफ एव्हरीथिंग आणि तुमचं लोन मे बी 1-20 मिनिटात अप्रूव्ह होतं.
ओके.
मी तर म्हणतो की समज काही एक तुमच्याकडे पैसे बँकेत असतील तर बँकेत आजकाल काहीच इंटरेस्ट रेट मिळत नाही.
बरोबर.
उलट तुम्ही ते धरलं की 2% इंटरेस्ट रेट जो काय मिळतो तो म्हणजे ऍक्च्युली इन्फ्लेशन 3% आणि हे 2% म्हणजे ऍक्च्युली दरवर्षी ते जे काय तुम्ही बँकेत ठेवता ते कमी होते व्हॅल्यू. त्याच्याऐवजी हे म्हणजे तुमचं मंथली एक एक्सपेंडिचरही कमी होत आहे आणि फायदाही होतो एन्व्हायरमेंटला.
मग आता ही जी आम्ही सोलार सिस्टीम लावली वरती पॅनल गच्चीवरती असतात मग ते त्याच्यात काय पक्ष्यांपासून वगैरे वाचवणं काय हे करावं लागतं बचाव किंवा ती खराब झाली तर काय कसं हे करतात मेंटेनन्स काय लागतो त्याला.
तर आमच्या ऑब्झर्वेशन प्रमाणे 98 ते 99% घरांना याचा काही प्रॉब्लेम नसतो. फार तर 1 ते 2% घरांना या बर्डचा प्रॉब्लेम असतो. तर मग तिथे ह्याला स्पेशल बर्ड नेट म्हणून येतं जे स्टेनलेस स्टील आणि पावडर कोटेड मेश असते तर आम्ही ते सुद्धा लावून देतो यांच्या पॅनलच्या अराउंड. त्याने पॅनल्सच्या खाली बर्ड जात नाहीत, बर्ड्स पासून पॅनलचा बचाव होतो. त्यानंतर मेंटेनन्स जो असतो वी रेकमेंड की वर्षातून एकदा सोलर सिस्टीमचा मेंटेनन्स करून घ्या. जी सिस्टीम तुम्हाला $2,000 ते $3,000 वर्षाला सेव्ह करून देते तिचा एक $200 देऊन मेंटेनन्स करून घेणं कधीही चांगलं. कारण लोक कोणीच स्वतःच्या रूफवर जाऊन कधी पाहत नाहीत की पॅनलचं काय झालंय त्यांचं काय चाललंय. प्लस एक असं एक आहे उदाहरण की तुम्ही जर गाडी रस्त्यावर ठेवली वर्षभर जरी पाऊस पडत असेल ती धुवून जात असेल वर्षभरात तरी सुद्धा ऍट द एंड ऑफ द इयर त्याच्यावर धूळ साचेल तुम्हाला काचेतून बाहेर दिसणार नाही. सेम सोलर पॅनलचं होतं, धूळ साचल्यामुळे त्याला सनलाईट कमी मिळेल आणि तुमचं आउटपुट कमी होईल. तर आम्ही अशी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो की आम्ही सोलर मेंटेनन्स करतो आणि सोलर पॅनल क्लीनही करून देतो त्यामुळे तुमचं आउटपुट परत पहिल्यासारखं होतं. त्यामुळे सोलर पॅनल मेंटेनन्स करणं कधीही चांगलं
आहे. किती असतो खर्च म्हणजे
आता लहान सिस्टीम्सला $200 पासून आम्ही जे इंडस्ट्रीयल सिस्टीमचं मेंटेनन्स करतो त्याचे इट कॅन गो इन कपल ऑफ $1,000. पण कमर्शियल क्लायंट नेहमी सोलर सिस्टीम मेंटेनन्स करून घेतात. रेसिडेन्शियल मध्ये अजून ते पॉप्युलर नाहीये पण जशी लोकांची अवेअरनेस वाढते तसे हे लोकांना समजते की सोलर सिस्टीमचा मेंटेनन्स करून घ्यायला पाहिजे.
बरोबर. नाही पण याच्यात समजा मीच माझ्या छपरावर चढून ते साफ करणं वगैरे असं काय उपयोग होतो त्याने की नाही की माझा पाय घसरलं तर फारच वाईट आहे ते. पण पाय जगात कुठेही घसरला तरी वाईट पण छपरावर घसरला तर फारच वाईट.
ते फारच महागात पडायला नको.
नाही
कारण आमच्या ज्या टीम्स आहेत ते प्रोफेशनल्स आहेत. त्यांना रूफवर काम करायची सवय आहे, त्यांच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत आणि इट्स डेली केल्यामुळे दे कॅन डू इट 100% एफिशियंटली आणि क्वालिटी. तर काही लोक स्वतःही करू शकतात पण इट्स हायली नॉट रेकमेंडेड कारण की महत्वाचं म्हणजे सेफ्टीचा इश्यू आहे.
बरोबर.
आपण एक इलेक्ट्रिसिटीशी डायरेक्ट खेळतोय म्हणजे तसं म्हणलं तर सो जोपर्यंत काही माहिती नाही तुम्हाला कोणालाही त्याच्यात म्हणजे दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात म्हणजे अशा
दृष्टीने शॉक लागू शकतो का याच्यावरती.
नाही, ऑस्ट्रेलियन रूल्स एवढे स्ट्रिक्ट आहेत. इथे फक्त तेच प्रॉडक्ट पास होतात जे कॅनबेराच्या लॅबमध्ये जे टेस्ट होऊन बाहेर येतात तेच प्रॉडक्ट इथे विकले जाऊ शकतात. आतापर्यंत असं एकही उदाहरण नाही की ज्याच्यात सोलर सिस्टीम किंवा पॅनलच्या एक्स्टर्नल अपिअरन्समुळे कोणाला इलेक्ट्रिसिटी शॉक लागलाय असं एकही उदाहरण नाही अजून. तर दे आर व्हेरी व्हेरी सेफ.
बरं, पुढे जाण्यापूर्वी आपण एकदा पुन्हा एकदा गाणी लावायचा प्रयत्न करूया.
बिजली हो तो सुन माना, सुन सुन माना में सिमटेगी, दिन में आसानी लाने को, रातों में उजाले भरने को। सबसे ये कहती है हो तो सुन माना, तो सुन माना, तो सुन माना, सुन सुन माना, तू हमसे कभी ना दूर जा, हम देंगे अक्षय ऊर्जा।
तर हे सोलारचे हे बसवणं हे घर बांधणीच्या वेळेस लावणं जास्त बरं आणि उपयोगी पडेल की त्यावेळी किंवा नंतर बांधलं तरी काही फरक पडणार नाही, काय वाटतं तुम्हाला?
आता कसं झालेलं आहे, लोक खूप विचार करून घर बांधतात, प्रत्येक गोष्ट जी घरात जाते त्याचा लोक खूप विचार करतात, खूप प्लॅनिंग करतात त्याचं। त्यामुळे सोलर ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, लोक घरामध्ये एअर कंडिशनिंग लावतात, त्यानंतर तुमचे आताचं खूप कॉमन आहे ते म्हणजे गॅस ऐवजी लोक इंडक्शन कुकटॉप किंवा इलेक्ट्रिक कुकटॉप्स लावतात। तुमचा जर वापर एवढा असेल तर सोलर नक्कीच पाहिजे। आणि आय थिंक आता गव्हर्नमेंटचे काही इन्सेंटिव्ह किंवा कंपल्शन्स पण आहेत की तुम्ही नवीन घर बांधताना तुम्हाला सोलर लावलंच पाहिजे। पण जर का तुम्ही घर बांधताना प्लॅन केलं की तुम्ही जास्तीत जास्त सोलर लावलं तर तुम्ही याची खात्री करून घेऊ शकता की हे जे घर आहे त्यात राहायला गेल्यापासून या घराला इलेक्ट्रिसिटी बिल झिरो असेल किंवा मायनसमध्ये असेल, दॅट मीन्स की तुम्हाला पैसे परत मिळतात आणि त्या आलेल्या क्रेडिटचा वापर तुम्ही तुमचे गॅस बिल भरण्यासाठी किंवा इतर काही बिल भरण्यासाठी करू शकता। हे प्लॅनिंग केलं तर हे अचीव्ह होऊ शकतं।
म्हणजे बेसिकली नॉर्थ फेसिंग रूफ आपण जे म्हणजे म्हणतोय की सोलरसाठी सगळ्यात बेस्ट असतं, तर मग ते तुम्ही थोडंसं म्हणजे ड्युरिंग प्लॅनिंग स्टेज ते मोकळं ठेवू शकता फॉर सोलर। आणि मग काय काय अँटेना किंवा त्याचं इन्स्टॉलेशन किंवा वली बर्ड लावतात काही काही लोक, तर ते सगळं तुम्ही दुसऱ्या रूफवर लावू शकता की जिथे यु नो त्याची म्हणजे तिथे प्रॉब्लेम नाही अशा दृष्टीने। पण नॉर्थ फेसिंग रूफ मग तुम्ही सोलरसाठी ते ठेवू शकता तसं। सो इट्स डेफिनेटली बेनिफिशियल, म्हणजे समज ते ऑप्शन असलं तर इट्स डेफिनेटली बेनिफिशियल की तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्येच ते त्याच्यात इन्क्लूड करायला असं।
बरोबर, याचे दोन महत्वाचे फायदे आहेत। ते म्हणजे जर का इतर काही सर्व्हिसेस लाईक वर्ली बर्ड किंवा स्टिंग पाईप्स हे जर का मध्ये नसतील तर तुमचे सोलर पॅनल एक सलग बसतील, त्यामुळे एस्थेटिकली सुद्धा ते चांगलं दिसतं। आणि दुसरं म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसमध्ये जर का वायरिंग करून घेतलं तर हे वायरिंग तुम्हाला घराच्या सर्फेसवरून दिसणार नाही, म्हणजे ते वायरिंग सगळं हाईड करून अगदी सुंदररित्या तुमचा इन्व्हर्टर आणि पॅनल्स नाईस अँड क्लीन इन्स्टॉलेशन होतं।
ओके, पण अजून अशी काय बाजारात असं काही निघालं नाही की कौल आहेत तीच सोलारची आहेत वगैरे असं?
अच्छा, हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे। तर अमेरिकेमध्ये आलेला आहे पण अजूनही हे ट्रायल स्टेजलाच आहे असं मी म्हणेल। याच्याबद्दल मी नेहमी न्यूज ऐकत असतो। टेस्लाने एक कपल ऑफ 100 असे इन्स्टॉलेशन्स करून त्यांच्या ट्रायल्स चाललेले आहेत। तर जोपर्यंत हे अगदीच अप्रूव्ह होत नाही आणि त्यानंतर सुद्धा हे जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जाईल किंवा ऑस्ट्रेलियात सुद्धा येईल, इथल्या टेस्ट प्रमाणे इथल्या रूल्स प्रमाणे जोपर्यंत ते अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत हे बाजारामध्ये येणार नाही। इथे आहेत काही प्रॉडक्ट्स जे बाजारात आलेले आहेत पण त्यांचा वापर फारच लिमिटेड आहे।
मी आता कॉस्ट बेनिफिटच्या दृष्टीने सौर ऊर्जा साठवणं कितपत फायदेशीर, म्हणजे बॅटरी वापरणं वगैरे?
सोलर ऊर्जा आता खूपच फेमस आहे, सोलर ऊर्जा तुम्हाला 2 वर्षात पे बॅक करते। पण तोच रूल अजून बॅटरीच्या बाबतीत म्हणता नाही येणार। बॅटरीचा जर आरओआय पाहिला म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तर तो आहे 1-10 वर्ष आणि बॅटरीची वॉरंटीज पण 10 वर्ष असते। त्यामुळे तसा अजून बॅटरीचा वापर फक्त जे अर्ली अडॉप्टर्स आहेत तेच करतात। परंतु जसे जसे टेक्नॉलॉजी वाढेल आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर यात येईल तो म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटचे रिबेट सुरू होतील। सोलर पण महाग आहे आता पण गव्हर्नमेंटच्या रिबेटमुळे तुम्हाला ते अर्ध्या किमतीलाच पडतं।
बरोबर,
जेव्हा बॅटरीवर पण असे रिबेट येतील तेव्हा बॅटरीची किंमत अचानक
दहा वर्षाच्या आरओआयवरून 5 वर्षाच्या आरओआयवर होईल. त्यानंतर वापर वाढला की अजून टेक्नॉलॉजी चीप होईल आणि त्याच्याने अजून बॅटरीची किंमत आरओआय त्याचा 4 ते 3 वर्षावर येईल. आणि मला असं दिसतंय की येत्या 3 ते 4 वर्षात हे अचीव होईल आणि सगळेच बॅटरी वापरायला लागतील.
ओके. सध्या म्हणजे आमच्या पण कडे एन्क्वायरीज आणि हे बॅटरीच्या आता वाढायला लागले आहेत कारण लोकांना ते इंटरेस्ट आहे आणि म्हटलं जसं की ग्रीन लोन्स वगैरे काही काही जे अवेलेबल आहेत त्याच्यात मग बॅटरीसाठी वगैरे काही काही ऑप्शन्स आहेत. सो बॅटरी सुद्धा दे आर गेटिंग चीपर. ऍट द सेम टाइम जो गव्हर्नमेंटचे फीड इन टॅरिफ्स आहेत ते सध्या चांगले आहेत म्हणजे पण ते सुद्धा जसे जसे कमी होतात तसे अशी बॅटरी फिजिबल होते कारण बॅटरीचा आरओआय त्याच्या दृष्टीने कमी होतो.
बरोबर. म्हणजे सॉर्ट ऑफ की ते जे आपण एक्सेस जी इलेक्ट्रिसिटी ती जी ग्रीडला जाते त्याच्याबद्दल तुम्हाला काय समजा 5 पैसे परत मिळतात पण तुम्ही जी वापरता त्याला 50 पैसे पडतात
अगदी
असं काहीतरी होतं. मग ती जे ते 5 पैसे परत गव्हर्नमेंटला विकण्याऐवजी जर आपण बॅटरी साठवून ठेवली तर आपले 50 पैसे वाचतील
असं तो रात्रीतनं ती वापरू शकता
म्हणजे. आणि याच्यापुढे असा काळ येणार आहे की इलेक्ट्रिसिटी ही ऑलरेडी महाग आहे आणि ती महागच होत जाणार आहे. इनफॅक्ट आता हे नवीन डिजिटल मीटर्स आल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंपन्यांना हे बरं झालंय की ते टाइम ऑफ युसेज म्हणतात की रात्रीच्या टाइमला ते तुम्हाला 20-30 नाही तर अपटू 50-60 सेंट पर्यंत ते चार्ज करणार. यावेळी बॅटरीचा उपयोग असा होईल की ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी सगळ्यात महाग आहे त्याचवेळी तुम्ही ठरवू शकता की बॅटरीचा वापर कोणत्या वेळी करायचा.
बरोबर.
आणि जास्तीत जास्त पैसे सेव्ह करायचे.
बरोबर.
पण आता हे सौर ऊर्जा आणि स्थावर गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी बद्दल याबद्दल काय सांगाल की म्हणजे माझ्याकडे एक इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी आहे तर त्याच्यावरती पण मी सौर ऊर्जा लावणं चांगलं की वाईट की काय. मी
करेक्ट. आता कसं होतं की सोलर एनर्जीचा बेनिफिट इमिजिएटली जो तिथे राहतो त्या घरात किंवा प्रॉपर्टीवर त्याला होतो. सो तिथे जरी आपण इन्स्टॉल केलं तरी एनी हाऊस रफली एक $1600 पर्यंत तरी तुम्हाला त्याचं काय म्हणतात $1600 वर्थ सोलर इलेक्ट्रिसिटी
बिल कमी
बिल काइंड ऑफ त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्हाला. तर ते समज जो लँडलॉर्ड आहे अँड इफ ही इज एबल टू वर्क समथिंग आउट विथ द टेनंट की त्यांच्या रेंटमध्ये काही बेनिफिट किंवा असं काही किंवा त्याच्यातनं तर डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीवर सुद्धा लावता येऊ शकतात कारण शेवटी तो जो टेनंट आहे त्याचे बिल कमी होतात. सो इफ ही इज एबल टू पास इट ऑन शेअर इट म्हणजे लँडलॉर्ड इज एबल टू शेअर इट तर मग ते आणि अशा काही काही कंपन्या पण आहेत की जे त्याच्यावर काम करतायत आता म्हणजे ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायला की एक्झॅक्ट त्यांचं बिलिंग आणि याच्या दृष्टीने.
बरोबर. आणि याचा एक फायदा असाही होतो की तुमच्या घरावर एक $7,000 ते $10,000 सिस्टीम लागते ज्याने तुमच्या घराची किंमत पण वाढते.
करेक्ट.
ती सबस्टॅन्शियली वाढू शकेल नाही का म्हणजे.
हो सोलर आहे कारण बेसिकली ते म्हटलं तर इन्सेंटिव्हमुळे तुम्ही समज एक 5,000 सिस्टीम आहे पण ती ऍक्च्युली 10,000 असते पण इन्सेंटिव्हमुळे ती तुम्हाला 5,000 मिळते. सो इट्स ॲज गुड एज तुम्ही 10,000 एक इक्विपमेंट तुमच्या घरावर लावताय म्हणजे तसं सो तुमची व्हॅल्यू वाढते इव्हेंच्युअली.
मग असे आता सौर अजूनही आपण बघायला गेलं ना तर बाहेर मराठी 4-5% कमीच घरांवरती सौर हे असेल ना आता.
तसं आत्ताचं स्टॅटिस्टिक्स असं आहे की ऑस्ट्रेलियातलं 18-20% घरांवर सोलर लागलेलं आहे परंतु त्यामध्ये आता गेल्या 3 वर्षात जे सोलर पॅनल्स आणि जे सोलर इन्व्हर्टर असं आलेत हे नवीन टेक्नॉलॉजीचे आहेत. त्याच्या आधीचे जे सोलर पॅनल्स आणि जे इन्व्हर्टर्स आहेत ते जुन्या टेक्नॉलॉजीचे असल्यामुळे बहुतेक येत्या 5 ते 10 वर्षात ते सगळे रिप्लेस करावे लागतील. आणि मग याच्यापुढे आता फक्त हे जे टेक्नॉलॉजी मॅच्युअर झालेले आहेत त्याचेच पॅनल्स आणि इन्व्हर्टर्स लागतील.
ओके. पुढे जाण्यापूर्वी एक आपण हे गाणं पुढे ऐकूया. मग
कि जिस दिन तुझे कहीं इनका प्रयोग जो आ जाए इनसे भी तू बिजली पाए. सुन हम सब से ये कहती है हो तो सुन मानो सुन सुन मानो तो सुन मानो सुन मानो तू हमसे कभी ना दूर जा हम देंगे अक्षय ऊर्जा. है
आणि असे खूप मोठ्या प्रमाणात इथे सौरऊर्जा वापरली जाते का? म्हणजे असे एकर कोणती जमीन असेल कोणाची तर त्याच्यावरती ते सौरऊर्जा वगैरे लावू शकतात का?
तर याच्यावर उपाय आहे हा सोलर फार्म्सचा. तर बऱ्याच ठिकाणी मेगावॉट्समध्ये सोलर पॅनल्स लावले जातात, जे थाउजंड्स किंवा टेन्स ऑफ थाउजंड्स मध्ये सोलर पॅनल्स लावले जातात आणि मग ही मेगावॉट एनर्जी ग्रीडला कनेक्ट केली जाते आणि मग ती ग्रीडला सप्लाय करते. पहिलं असं होतं की आतापर्यंतची सगळी इलेक्ट्रिसिटी मेजर सोर्स होता कोल जनरेशन प्लांट्स, म्हणजे कोळसा जाळून तोच इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायचा आणि मग ती वापरायची. त्याच्यामध्ये प्रदूषण खूप होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण गेल्या 18 ते 20 वर्षात गव्हर्नमेंटने नवीन कोल जनरेटेड प्लांट्स आणलेले नाहीयेत, तर त्यामुळे गव्हर्नमेंटवर भरपूर स्ट्रेस आहे की नवीन ही ऊर्जा लोकांचा वापर वाढत चाललाय, ही जनरेट करायची कुठून? तर सोलर टेक्नॉलॉजी आल्यामुळे याचा भरपूर फायदा झालाय गव्हर्नमेंटला. जे शॉर्टफॉल होता एनर्जीचा तो अशा प्रकारे भरून निघतोय आणि ही दुसऱ्या प्रकारे क्लीन एनर्जी आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटचा दुसरा पर्पज पण तिथे सॉल्व्ह झालाय. ह्या मोठ्या प्लांट्समध्ये आता असं पण एक प्रपोजल चाललेलं आहे की डार्विनच्या जवळ एक 800 मेगावॉट, म्हणजे हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा प्लांट असेल, या कॅपॅसिटीचा प्लांट लावून ती इलेक्ट्रिसिटी समुद्रापार सिंगापूरला पोहोचवायची. कारण सिंगापूर हे लीडिंग सिटी जिथे एनर्जीचा वापर भरपूर करतात, पण त्यांना जेव्हा क्लीन एनर्जी पाहिजे तर त्यांच्याकडे सोलर पॅनलसाठी जागा नाही. तर मग असा एक प्रपोजल चाललेला आहे ह्या डार्विनचा मेगावॉट प्लांटने त्यांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायची.
आणि एकरेज प्लॉट्स जसं आपण म्हणतो की ज्यांची घरं आहेत समज की एकरेज प्लॉट्समध्ये, तर त्याला सुद्धा फायदा होऊ शकतो. कारण बेसिकली त्यांचे समज घरं मोठी, म्हणजे एकरेज प्लॉट्स असतील तर घरंही मोठी असतात, सो दे हॅव अ लॉट ऑफ रूफ स्पेस अवेलेबल. सो त्याच्यात सुद्धा काही काही आमचे आम्ही क्लायंट्स आहेत की केंटहर्स्ट वगैरे जिथे खूप एकरेज प्लॉट्स आहेत तिथे आम्ही इन्स्टॉल केलेत. तर त्याच्यात काही काही लोकांनी तर असं केलं की त्यांनी त्यांचे काही शेड आहेत किंवा असे तिथे पूर्ण सोलर आमच्याकडनं लावून घेतलं ते. कारण घरावर त्यांना डायरेक्टली नको होतं, कारण दिसायच्या दृष्टीने वगैरे असं काही काही, पण त्यांनी मग त्यांच्या शेडवर लावून घेतलं आणि दे आर युझिंग इट फॉर द हाऊस. सो देर इज अ लॉट ऑफ ऑप्शन्स अवेलेबल. म्हणजे तसे
इथे ऑस्ट्रेलियात तेवढे हे नाही, पण भारतात वगैरे अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी जिथे इलेक्ट्रिसिटी नाही तिथे वापरता वगैरे असं पण येऊ शकेल. किंवा ऑस्ट्रेलियात पण असे बऱ्याच जागा असतील की त्या इलेक्ट्रिसिटी बाहेरच्या रस्त्यापासून जर खूप लांब कुठेतरी पूर्वी तिथे घर बांधता येत नव्हतं कारण ते इलेक्ट्रिसिटी नेणं फार कॉस्टली, आता हे कदाचित शक्य होईल.
असं नक्कीच आहे, असं नक्कीच आहे. ऑस्ट्रेलियात डिस्टन्सेस एवढे जास्त आहेत की तिथपर्यंत ग्रीड पोहोचवणं हे खूपच महागात पडतं, त्यामुळे बऱ्याच वर्षांपर्यंत डिझेल जनरेटर हाच एक सोर्स होता. की हे जे लांबच्या प्रॉपर्टीत आहेत की जे हंड्रेड्स ऑफ किलोमीटर फ्रॉम द टाऊन, त्यांना इलेक्ट्रिसिटी नेणं परवडत नाही, मग ते एक डिझेल जनरेटर ठेवतात आणि त्यांचा सप्लाय कंटिन्युअसली, त्यांचं जे शेतीचं काही काम असेल किंवा त्यांची जे जनावरं असतील त्यांचं जे काही असेल गोठे वगैरे, या सगळ्यांसाठी डिझेल जनरेटरवरच कंटिन्यू एनर्जी जनरेट केली जाते. पण सोलर आणि बॅटरी झाल्यामुळे त्यांना हा एक उपाय अवेलेबल झालाय की नाईस अँड क्लीन एनर्जी, त्याचा आवाज नाही होत, त्याचा धूर नाही येत, पोल्युशन नाही होत आणि डिझेल पण नाही लागत. इट्स अ फ्री इलेक्ट्रिसिटी जी त्यांच्या शेतामध्ये येते, त्याचाच इलेक्ट्रिसिटीमध्ये वापर करतात. अँड दीज पीपल आर दे आर व्हेरी व्हेरी हॅपी विथ दिस सोल्युशन.
कॉम्बिनेशन ऑफ सोलर आणि बॅटरी असे ह्या लोकेशनसाठी खूप फायदेशीर ठरतं. कारण जिथे ग्रीडच नाहीये तिथे मग कारण दिवसा सोलर असतं, रात्री बॅटरीचा वापर होतो. शिवाय देर इज न्यू टेक्नॉलॉजी कॉल्ड पंप हायड्रो. पंप हायड्रो मध्ये काय होतं बेसिकली की दिवसा तुम्ही पाणी पंप करून सोलर इलेक्ट्रिसिटीमुळे ते वरती नेलं जातं आणि मग रात्रीतनं ते पाणी सोडलं जातं, जसं हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट चालतो त्याच्यानी मग रात्रीतनं होतं. सो असे काही काही कॉम्बिनेशन खूप चाललेत आता सध्या की जिथे ज्याच्यानी सोलरचा जास्तीत जास्त वापर करून घेता येईल असं.
आणि अजून एक मला इथे मेन्शन करावं असं वाटेल, आपल्या भारतासारख्या देशामध्ये जिथे दूरदूरचे गावं जे आतापर्यंत कनेक्टेड नव्हती, मोबाईल कनेक्टिव्हिटी आली तिथे आता, पण तिथे अजून इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नव्हती, तिथल्या रस्त्यांना दिवे नव्हते, पण आता आणि तिथपर्यंत विजेचे खांब नेणं जास्त इकॉनॉमिकल होत नव्हतं, त्यामुळे तिथे दिवे येत नव्हते अजून. पण या सोलर इलेक्ट्रिसिटी आणि सोलर लाईट्समुळे गव्हर्नमेंटने आता फक्त त्यांना ग्रीड न्यायची गरज नाही किंवा वायर्स न्यायची गरज नाहीये, एक सोलर पॅनल असलेला दिवा जर का लावला असे दिवे रस्त्यावर लावले तर त्यांचे दिवे दिवसा चार्ज होतात रात्री चालतात आणि ते वर्षानुवर्ष चालत राहतात. त्यांना ग्रीडची गरज नाही, वायरची गरज नाही. आणि आता इंडियामध्ये हे खूप वाईडली वापरलं जात आहे. सगळ्या गावागावांमध्ये हे सोलरचे दिवे दिसतील तुम्हाला.
आय गेस टेलिकॉम टॉवर्स सुद्धा दे आर युझिंग द सेम टेक्नॉलॉजी, कारण तिथे ग्रीड नेता येत नाही सगळीकडे. सो जनरेटर प्लस सोलर असं ते सगळीकडे कॉम्बिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी इज हॅपनिंग.
हे पण असेल ना की काही काही ठिकाणी असं जिथे वायू एनर्जी
विंड आहे, करेक्ट, येस,
ती काय अख्खा दिवस चालते,
उजेडीत
चालते असं
नाही.
त्यामुळे खरंच ती अक्षय ऊर्जा आता जे त्याप्रमाणे खरंच ते त्यांना अक्षय ऊर्जा मिळू शकेल. हे आता जे पॅनल्स तुम्ही वापरता त्याची म्हणजे आयुष्य किती असतं, म्हणजे किती असे इन्फायनाईट चालू शकते चालतात की काय होतं? म्हणजे
हे कमीत कमी जर मी म्हणेल तर हे कमीत कमी 40 वर्ष चालू शकतात. हेच पॅनल्स तुमच्या सॅटेलाइट्सला पण असतात ज्या अवकाशात आहेत. ह्या सॅटेलाइट्सला ते 50-50, 60-60, 70-70 वर्ष चालतात विदाउट एनी प्रॉब्लेम्स. तेवढीच लाईफ यांची पण असेल. पण मुळात काय होतं की 1-5 ते 10 वर्षात नवीन टेक्नॉलॉजी येते. तुम्ही आता 300 वॉटचं पॅनल घेतलंय, 5 वर्षांनी ते कदाचित तुम्हाला 600 वॉटचं पॅनल येईल सेम जागेमध्ये. तर लोक प्रेफर करतात की चेंज करून नवीन टेक्नॉलॉजीवर जायचं. हो, पण त्यांचं आयुष्य म्हटलं तर कमीत कमी 25 वर्ष मी म्हणेल.
आणि ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड प्रमाणे त्यांनी असं एक हे केलं की त्याचे परफॉर्मन्स वॉरंटी तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, म्हणजे बऱ्याचशा ऍड्स मध्ये, आणि किंवा 25 वर्ष जे म्हणतात दॅट इज द परफॉर्मन्स वॉरंटी, म्हणजे की निदान 80% ऑफ द रेटेड कपॅसिटी प्रत्येक पॅनल हे चाललंच पाहिजे आफ्टर 25 इयर्स. असं ऑस्ट्रेलियन स्टँडर्डच्या मुळे एव्हरी कंपनी हॅज टू स्टिक टू इट असं आहे. सो मग काही काही कंपन्या 80% हे करतात, काही काही लोक उलट 85 वगैरे सुद्धा देतात. त्याप्रमाणे थोडी कॉस्ट आणि परफॉर्मन्स वेरी होतो.
मग आता समजा एखादा तुम्ही म्हणाल ना जुनी ती आता 1.5 वॉटची काहीतरी पॅनल होती, तुम्ही टाकून दिली की मग त्याने पण पोल्युशन होईल की काय होईल त्याच्यावरती काय?
सोलर पॅनल रिसायकलिंगचं अजून काही खास सोल्युशन ऑस्ट्रेलियामध्ये आलेलं नाहीये. अमेरिकेमध्ये हे चालू आहे. काही नवीन कंपन्या इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणतात ज्यामध्ये हे सोलर पॅनल्स रियूज केले जातात. पण याच्यामध्ये महत्वाचा कॉम्पोनंट सिलिकॉन असल्यामुळे आणि सिलिकॉनला रिसायकल करणं फार इकॉनॉमिकल नाही, कारण त्याला भरपूर हीट आणि एनर्जी लागते त्यांना परत मेल्ट करून रिसायकल करण्यामध्ये. त्यापेक्षा नवीन पॅनल बनवणे त्यांना जास्त इकॉनॉमिकल जातं. सो सध्या तुम्हाला खूप हसू येईल किंवा इंटरेस्ट वाटेल, इथले सगळे पॅनल्स आमच्या काही वेंडर्स थ्रू किंवा सप्लायर्स थ्रू ते आफ्रिकेला किंवा अफगाणिस्तान अशा कंट्रीजमध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात आणि तिथे हे पॅनल वापरले जातात. कारण तिथे ह्या जुने जे 150-200-250 वॉटच्या पॅनलला अजूनही व्हॅल्यू आहे. आपल्याकडे आपण जे वर्ल्डमध्ये लेटेस्ट आहे ते वापरतो, पण हे जुने पॅनल स्टील वापरले जातात. तर त्यांना पण मी म्हणेल रिसायकल, कारण ते अजून तिकडे 15-20 वर्ष तिकडे चालतील.
आणि इथे सुद्धा आता चालू आहेत, म्हणजे काही काही प्रोग्राम्स. एक ऍडलेडमध्ये आताच ऍक्च्युली मागच्याच आठवड्यात एक न्यूज होती की ऍडलेडमध्ये दे आर ओपनिंग अप अ प्लांट फॉर रिसायकलिंग, पण ते अजून सगळं डिस्कशन मध्ये म्हणजे आता. पण आता मग इन्स्टेड ऑफ रिसायकल रियूज, जसं संदीप म्हणला की ते रियूज आता सध्या खूप होत आहे. आता म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये ते वापरले जातात. आपल्या इथनं फिजी जवळ आहे, फिजीला जातात, अफगाणिस्तान आणि
आफ्रिका.
नाही ते मला नेहमीच वाटायचं की म्हणजे इथे जे आपण 5 वर्षांनी गाडी फेकून देतो ती म्हटलं भारतातली आणखी 25 वर्ष पण चालवत राहते. तसाच प्रकार होतो किंवा अगदी मला इथे नेहमीच सांगते हे लोक अगदी टायर म्हणे इकडचं जरा जरी तिथले हे संपले की ते टायर बदलायला
टाकतात.
मागे एकदा आमची त्या कालिदास जयंती म्हणे कोणीतरी हे केलं होतं की म्हणे हा टायर म्हणे याच्या टकल्या एवढा तुटतो
म्हणतात गोटा झाल्याशिवाय ते बदलायचं नाही. म्हणजे असं आहे
तसंच काही प्रमाणात होऊ शकतो. मी इकडची जुनी पॅनल्स
वापरली जातात आणि वापरली जात आहेत ती, म्हणजे तशी. कारण म्हणलं जसं की ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड इतके स्ट्रिक्ट आहे की 25 वर्षापर्यंत त्यांना ते चाललेच पाहिजेत अशा दृष्टीने सगळे बनतात. तर 10 वर्षानंतर तर त्याला काहीच होत नाही. मग
बरोबर. मग हे आता हे ऑस्ट्रेलियात तुम्ही काही सोलार फार्म्स वगैरे म्हणालात किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जी काही वापर आहे इलेक्ट्रिसिटीचा तो जागतिक दृष्ट्या कुठे आहे काय म्हणाल
सांगा? इलेक्ट्रिसिटीच्या वापराबाबत मी तुम्हाला हो पहिलं मी इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत सांगेल. अमेरिका आणि अमेरिकन्स, युरोपियन्स आणि ऑस्ट्रेलियन हे जगातले सगळ्यात हायएस्ट इलेक्ट्रिसिटी युजर्स आहेत. जर इंडियामध्ये पर हेड इलेक्ट्रिसिटी युज हा समजा 200 वॉट असेल तर ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आपण एक 5 किलोवॉट डेली पर हेड वापरतो आणि त्यामुळेच आपण प्रदूषण जास्त करतो. आणि आता त्याच्यामुळे ऑस्ट्रेलिया इज अ लिडिंग कंट्री जगामध्ये. पहिला जर्मनी होता 580 वॉट पर कॅपिटा सोलर जनरेट होत होतं, तर ऑस्ट्रेलियाने त्यांना बीट करून आता आपण झालोय 600 वॉट पर कॅपिटा सोलर जनरेशन. सो वी आर द लीडर्स इन द वर्ल्ड फॉर सोलर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि गव्हर्नमेंटचा असा एक प्लॅन आहे 2030 किंवा 2035 पर्यंत दे वॉन्ट टू गो कम्प्लिटली सेल्फ सस्टेनेबल, म्हणजे त्यांना कोणतीही 1 वॉट इलेक्ट्रिसिटी सुद्धा कोळसा जाळून तयार करायची नाही. त्याच्यामध्ये असेल सोलर एनर्जी, त्याच्यामध्ये असेल हायड्रो एनर्जी आणि त्याच्यामध्ये असेल विंड एनर्जी. ह्या टोटल सस्टेनेबल टेक्नॉलॉजी यूज करून 100% इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी जनरेशन होईल.
टायडल एनर्जीचं पण काहीतरी चाललं
ना? टायडल एनर्जी पण एक एक्सपेरिमेंटल आहे. जास्त करून मी नेदरलँड्स आणि हॉलंडमध्ये हे ऐकलेलं आहे, ते त्यांचे सक्सेसफुल प्लांट चालू आहेत.
करेक्ट.
ऑस्ट्रेलियामध्ये ट्रायल बेसिस
ट्रायल चालू आहे. हो, म्हणजे मी पर्थमध्ये होतो आधी, तिकडे मी ते पाहिलं होतं, म्हणजे तिथे ऍक्च्युली पर्थच्या एका बीचच्या इकडे टायडल एनर्जीचे एक्सपेरिमेंट चालू आहेत आणि आय थिंक दे हॅव बीन सक्सेसफुल. तसं सो रिन्युएबल्सकडे ऑस्ट्रेलियाचा बराच फोकस आहे.
मग तुम्ही जाता जाता श्रोत्यांना काय सांगाल म्हणजे सोलर एनर्जी किंवा ह्याबद्दल, किंवा तुमचे काही खास काही
मेसेज वगैरे? माझ्या दृष्टीने तर मी हे सांगेल, जोपर्यंत तुम्ही वापरून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. लास्ट इयर मी डब्बो किंवा काही रिजनल एरियामध्ये ट्रॅव्हल करत होतो, त्यावेळी लास्ट इयरची कंडिशन अशी होती की सगळीकडे दुष्काळ होता, प्राण्यांना गवत नव्हतं, पाणी नव्हतं. सो मला रिअली वाईट वाटलं की एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होतोय म्हणतात, ते मी रिअली पाहिलं की होतोय, इट इज द ट्रू थिंग. तर मग एन्व्हायरमेंटला आपण कोणत्याही पद्धतीने शक्य होईल तिथे हेल्प केलीच पाहिजे. आणि मग हे चांगल्या कॉजसाठी आहे, तर मग प्रत्येकाला सोलर लावणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते ऍक्च्युली तुमच्या पॉकेटला पण हेल्प करणार आहे. तर सगळ्यांनी सोलर लावून घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमच्या टीमला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता.
करेक्ट. दुसरं मी फक्त ऍड करीन की आम्ही क्लायंट्सशी आमच्या बोलत असतो की बाबा तुम्हाला काय फायदा झाला किंवा काय वाटतंय. सगळ्यात बेस्ट मला एक मध्ये आमच्या क्लायंटने सांगितलं की त्यांचा इलेक्ट्रिसिटीचा वापर वाढला, ते बिनधास्त इलेक्ट्रिसिटी वापरायला लागले. कारण जे आधी खूप कंजर काळजी करावी लागत नाही आता असं आहे. विच वॉज अ गुड कमेंट फॉर अस, किंवा आम्हाला बरं वाटलं की म्हणजे आमच्या त्यांना जे आम्ही समजून दिलं होतं की मोठी सिस्टीम का घ्यावी त्याचा फायदा झाला त्यांना, म्हणजे आणि दे लाईक इट वॉज अ गुड थिंग टू हिअर. आणि म्हणजे बेसिकली रेसिडेन्शियल तसंच कमर्शियल सुद्धा, म्हणजे की ऍज अ बिझनेस समज लोकांनी कमर्शियलवर सुद्धा लावलं तर त्यांचं ऑपरेशनल एक्सपेंडिचर दणक्यात कमी होतंय
आणि तुमचा एनर्जी फ्रीडम वाढतो.
हा, म्हणजे
आणि मला वाटतं मी आता इथे जसं 70-80% लोकांना आपलं स्वतःचं घर हवं असतं.
करेक्ट.
तसंच आपण ठरवायला पाहिजे की 70-80% लोकांना आपल्या स्वतःचा सोलार पॅनल्स पाहिजे.
करेक्ट.
सोलार इट्स लाईक सोलार जनरेटर असल्यासारखं
पॉवर प्लांट म्हणता येईल
अशी मानसिकता लोकांची झाली पाहिजे.
येस येस येस. आणि आता सोलर लावून घेतलं मग पुढे बॅटरीचं आलं, लोक आता पुढे इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत, सो नॅचरली इलेक्ट्रिसिटी युसेज वाढतंय सगळ्यांचं. सो आपला पॉवर प्लांट असणं आपल्या रूफवर इट्स ऑलवेज बेनिफिशियल.
नक्कीच. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजचा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल. आजचा कार्यक्रम मी दीपक अवसरे सादर करत होतो. आजच्या कार्यक्रमाचे आपले नेहमीचे प्रायोजक होते
या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीमवर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली.
दडलंय काय या बरणी मागे हलतय काय
मंडळी. आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकॅनमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या सर्व प्रायोजकांचे आकाशवाणी सिडनीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आज कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आयका टेक्नॉलॉजीचे संदीप चिखले, कुणाल भागवत आणि पुष्कर गोखले यांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्या आजपर्यंतच्या यशाबद्दल अभिनंदन, तसेच भविष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ऍपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचे ऍप आपण आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर गुगल प्ले किंवा ऍपल स्टोअरमध्ये आकाशवाणी सिडनी या नावाने शोधू शकता आणि डाऊनलोड. आणि सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ऍपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचे ऍप आपण आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर गुगल प्ले किंवा ऍपल स्टोअरमध्ये आकाशवाणी सिडनी या नावाने शोधू शकता आणि डाऊनलोड करू शकता. आमचे ऍप जरूर डाऊनलोड करा आणि ऍपच्या तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आकाशवाणी सिडनीचे मी पुनश्च आभार मानतो. कार्यक्रम ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांना धन्यवाद. आपली भेट रविवार सकाळी, तोपर्यंत मी दीपक अवसरे आपला निरोप घेतो. नमस्कार, धन्यवाद, शुभरात्री.
मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले. मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले. जाहले इतुकेच होते, जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले. मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले. गालांवरी का चोरटा रक्तिमा, गोरट्या गालांवरी का चोरटा रक्तिमा. तुम्हाला चोरून बघताना तुला मी पाहिले.